एहेस्केल अध्याय 35. मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, मानवाच्या मुला सैर पर्वताकडे आपले तोंड कर आणि त्याच्या विरुद्ध भविष्य सांग. त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा सैर पर्वता मी तुझ्या विरुद्ध आहे आणि मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला उजाड व दहशत करीन. मी तुझे नगरे उजाड करीन आणि तू स्वतःस ओसाड होशील. मग तुला समजेल की मी परमेश्वर आहे, कारण तू इस्रायल लोकांशी नेहमीच शत्रुता केली आणि त्यांच्या संकटकाळी त्यांच्या अन्यायाच्या शिक्षेच्या वेळी तू त्यांच्यावर तलवार चालवलीस. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, मी तुला तुझे रक्त पाडण्यासाठी तयार करीन आणि रक्तपात तुझ्या पाठीस लागेल. तू रक्तपाताचा द्वेष केला नाही, म्हणून खचित रक्तपात तुझ्या पाठीस लागेल. मी सेईर पर्वताला ओसाड उजाड करीन, जेव्हा त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही कापून काढीन आणि त्यांचे डोंगर मी मृत शरीरांनी भरीन. तुझ्या उंच टेकड्या व दऱ्या आणि तुझ्या सर्व प्रभाव जे तलवारीने मारले ते त्यामध्ये पडतील. मी तुला कायमचा ओसाड असे करीन, तुझ्या नगरातून कुणीही राहणार नाही. मग तुला समजेल की मी परमेश्वर आहे. तू म्हणलास, मी दोन राष्ट्रे आणि ही दोन देश माझे होतील आणि आम्ही त्याचा ताबा घेऊ. तेव्हा तेथे परमेश्वर त्यांच्या बरोबर उपस्थित होता. म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे तुझ्या क्रोधाप्रमाणे आणि जो तुझा हेवा तू आपल्या द्वेषाने इस्रायल विरुद्ध प्रकट केला त्याप्रमाणे मी आपले कार्य करीन आणि मी तुझा न्याय केला म्हणजे मी त्यांना प्रकट होईल. तू इस्रायलाच्या पर्वताविरुद्ध म्हणालास की ते उद्ध्वस्त झाले आहेत, ते आम्हास खायला दिले आहेत. हे सर्व तुझे दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे, हे तुला कळेल. तुम्ही आपल्या तोंडाने मज विरुद्ध जेव्हा फुशारकी मारली, तुम्ही माझ्याविरुद्ध पुष्कळ गोष्टी बोलवलात, मी ते ऐकले आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, सर्वपृथ्वी हर्ष करीत असताना मी तुझा नाश करीन. इस्रायल लोकांचे वतन ओसाड झाले म्हणीन, जसा तुला आनंद झाला होता तसाच मी तुलाही करीन. हे सेर पर्वता तू ओसाड होशील व संपूर्ण अदोम तू सारा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.